डायरेक्टर्स डायरी 11 जुलैसाठी. काय उच्छाद मांडलाय या मुलांनी, अगदी पळून जावं असं वाटतंय कुठेतरी. नको बाबा ही मुलांची सुट्टी. श्रोत्या हो, मोठ्या शहरातल्या कोणत्याही घरातली ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया मुलांच्या पालकांची. अर्थात मंडळी, मी शहरातल्या घरातली म्हटलं कारण छोट्या गावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी अशी परिस्थिती बहुधा पालकांवर येत नाही. अहो, मुलं दिवसभर कुठेतरी खेळतात, कोणाशी खेळतात याचा पत्ताही अशा छोट्या गावातल्या त्यांच्या आईवडिलांना नसतो. आणि मित्रांनो, खरोखर किती सुंदर परिस्थिती असते हो छोट्या गावातली. विटीदांडू, सुरपारंब्या, विहिरीत पोहणं, आट्यापाट्या, लगोर, धपाधपी, गोट्या, भोरे, अहो किती एक एक सुंदर खेळ आहेत हे सगळं. आणि ही सर्व मुलं किती तन्मयतेनं हे सगळे खेळ खेळतात आणि भरपूर खेळून दमून घरी येतात. असेल ते भरपूर जेवतात आणि अंगणात माळवदावर पाठ टेकली की वाऱ्याच्या झुळकीबरोबर गाढ झोपीसुद्धा जातात. आईवडिलांच्यापर्यंत त्यांचे खेळ जातच नाहीत आणि पर्यायानं त्यांची भांडणंसुद्धा जात नाहीत. मात्र याच्या उलट परिस्थिती शहरातल्या पालकांची आणि त्यांच्या मुलांची. काय खेळायचं याचंही टुमणं आईबाबांच्या मागेच. आणि आईबाबा काय सुचवणार, कारण खेळायला जागा शहरात राहिलीच कुठे. मग बसा टी व्ही समोर, असंख्य चॅनेल्स, असंख्य सिनेमे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांचाही एकलकोंडेपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यांना मित्रच नाही राहिले, कारण एकमेकांची दारं बंद, मित्र केवळ एक, घरातला टी व्ही. आणि मग अशी मुलं आईवडिलांचा छळ करतात. पालकांकडून आमच्या अपेक्षा वगैरे सारख्या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि आईवडिलांचा आपला राग त्याद्वारे प्रकट करतात. नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर पडणाऱ्या पतीपत्नीचं मुलांकडे दुर्लक्ष होणं या दिवसांमध्ये साहजिकच आहे. आणि दोघांना नोकरी करणं हेही साहजिक आहे, कारण मोठ्या शहरांमध्ये केवळ एकानं नोकरी करून अजिबात भागत नाही. अर्थात त्याची बरी वाईट फळं आपल्या सर्वांच्या अनुभवाला येतातच आहेत. पण पालकांच्याही मुलांकडून काही अपेक्षा असू शकतील की नाही, जरा आपण समजून घेऊयात. साधी उदाहरणं आपल्याला घेता येतील. सुटीमध्ये घरातली किरकोळ कामं करणं, घराची स्वच्छता ठेवणं, आपल्या आजूबाजूची स्वच्छता ठेवणं, आईवडिलांनी सांगितलेली कामं ऐकणं ती करणं, एखादी वस्तू मिळवण्यासाठी विकत आणण्यासाठी धीर धरणं, हट्ट न करणं, बहीण भावातली भांडणं कमी करणं, या तर किमान गोष्टी मुलांनो तुम्ही पाळायला हव्यात की नाही सांगा बरं. एक लक्षात घ्या, आई बाबा वर्षभर तुमच्यासाठी कष्ट करत असतात, तुम्हाला शिकवून मोठं करण्यासाठी धडपडत असतात, कष्टानं पै पै मिळवत असतात, याची सगळ्यांची जाणीव तुम्हाला असायला हवी, हो की नाही. नाही नाही, घाबरू नका, म्हणजे अगदी मोठ्या माणसांसारखं गंभीर वागा असं मला मुळीच म्हणायचं नाही आहे, मजा करा. पण त्याबरोबरच या किमान अपेक्षा तुमच्या आईवडिलांनी जर ठेवल्या तर त्यात त्यांची काय चूक आहे, नाही का? काय मुलांनो, अहो शेवटी तुम्हीच आमचे आधार, नाही का?